मंडळी, आम्ही आपल्याला कितीही वेगवेगळ्या आणि छान छान लावण्या देत असलो तरी आम्हाला या गोष्टीची पुरी कल्पना आहे की आमचे बरेचसे चाहते सुरेखाबाईंच्या फक्त एकाच लावणीकरता ताटकळलेत. खरं की नाही? मग कशाला वेळ घालवायचा? करूया की सुरुवात याच लावणीला.
अंग भिजल घामान मोडली चार मंडळी, तब्येत एकदम खुश ना?